बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी अक्षय वाटवे आणि आता आपण ऐकणार आहोत मुलखा वेगळ्या आठवणी. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा जगाचे हिरो झाले तेव्हा त्यांच्या लहानग्या मुलांना काय वाटलं असेल? अशा ग्रेट बाबांच्या कोणत्या आठवणी या मुलांपाशी असतील? ऐकायला आवडेल. चला तर ऐकूया मुलखा वेगळ्या आठवणी. बाबा आणि त्यांचे एडविन आल्ड्रेन आणि मायकेल कॉलिन्स हे सहकारी चंद्रावर जाऊन परत आल्यानंतर त्यांना काही दिवस बंदिस्त जागेत वेगळं ठेवण्यात आलं होतं. चंद्रावरून येताना त्यांच्याबरोबर काही जीवजंतू आले असले तर त्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली होती. ते सगळेजण ह्यूस्टनमध्ये राहत होते. बाबांना भेटायला मी आणि माझा भाऊ मार्क आम्ही दोघे जात असू. बाबा आम्हाला भेटायचे पण आमच्या त्या भेटींमध्ये चंद्राबाबत ते काही आमच्याशी बोलल्याचं आम्हाला फारसं आठवत नाही. मात्र आम्ही सध्या काय करतो आहोत, आमचा अभ्यास कसा चालू आहे, आम्ही आमच्या आईला मदत करतो किंवा नाही, आमच्या घराच्या मागच्या आणि पुढच्या परसातलं गवत आम्ही नियमितपणे कापतो की नाही, अशा गोष्टींची चौकशी मात्र ते करायचे, असं रिक सांगतो. मित्रांनो, रिक आणि मार्क ही चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांची मुलं. अलीकडेच त्यांनी आपल्या वडिलांनी जपून ठेवलेल्या वस्तूंचा लिलाव केला. त्या लिलावातून 50 लाख अमेरिकी डॉलरपेक्षाही जास्त रक्कम मिळाली. त्यामध्ये ध्वज, पदकं, चंद्रावर चालताना वापरलेल्या बुटांची जोडी, स्टॅम्प लावलेली पाकिटं आणि इतर काही गोष्टी होत्या. शिवाय लहानपणी नील आर्मस्ट्रॉंग यांनी इस्टर निमित्त लिहिलेलं एक पत्र देखील होतं. या साऱ्याच वस्तू ते एखाद्या वस्तूसंग्रहालयाला किंवा विद्यापीठाला देऊ शकले असते, पण तसं केलं तर यातील बऱ्याच गोष्टी पेट्यांमध्ये बंदिस्त होऊन राहिल्या असत्या. त्या सामान्य माणसाला पाहायला मिळाल्या असत्याच असं नाही. म्हणून मग त्यांचा लिलाव करण्याचं त्यांनी ठरवलं. ज्यांचा लिलाव केला त्याची त्यांनी छायाचित्र घेतली आहेत आणि आता ती ऑनलाईन कोणालाही पाहता येणार आहेत. या वस्तू विकत घेणारा ते जपून ठेवेल आणि हा इतिहास जतन केला जाईल, त्याचा अभ्यास केला जाईल असा विचार रिक आणि मार्क या दोघांनी केलाय. हे सारं करत असताना या दोघांना पुन्हा आपलं बालपण आठवलं. त्यावेळेचे दिवस त्यांना पुन्हा आठवले. रिक त्यावेळी 12 वर्षांचा होता. तो बेसबॉल चांगला खेळत असे. एका महत्वाच्या सामन्यासाठी त्याची संघात निवड झाली होती पण तो त्या सामन्यात खेळू शकला नाही कारण त्याला, त्याच्या भावाला आणि त्याच्या आईला चंद्राच्या दिशेनं झेपावणाऱ्या यानाला निरोप देण्यासाठी जावं लागलं. रिक म्हणतो, माझा सामना सोडून मला तिथं जायला लागलं म्हणून मी खट्टू झालो होतो. रिक आता 62 वर्षांचा आहे तर त्याचा भाऊ मार्क 55 वर्षाचा. 1960च्या दशकात नील आर्मस्ट्रॉंग आणि त्याचे सहकारी हे साऱ्या देशाचेच हिरो होते. पण रिक सांगतो, आमचं रोजचं जीवन चार चौघांसारखंच होतं. अमेरिकेतल्या कोणत्याही उपनगरात राहणाऱ्या लोकांसारखंच आम्हीही जगत होतो. आमची आई आम्हाला पोहायला शिकवायची, रात्रीचं जेवण सगळेजण एकत्र घ्यायचो, पण काही वेळा बाबा नासाच्या कामात अडकायचे आणि मग ते वेळेवर घरी येऊ शकायचे नाही. मात्र ते आमच्या सोबत असले की आम्ही कसून अभ्यास केला पाहिजे असं सतत सांगायचे. सुट्टीमध्ये आम्ही बाहेरगावी जायचो. 4 जणांना घेऊन जाणाऱ्या छोट्या विमानातून आमचा प्रवास व्हायचा. आई त्यांच्या शेजारच्या सीटवर असायची आणि आम्ही दोघे मागच्या सीटवर. हे विमान आर्मस्ट्रॉंग यांनी भागीदारीत घेतलं होतं. आर्मस्ट्रॉंग हे उत्तम पायलट होते. अपोलो 11च्या पूर्वी सुद्धा त्यांनी नासाच्या जेमिनी 8 सारख्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. जेमिनी 8 मोहीम खडतर झाली होती. खरं तर त्यावेळी पहिल्यांदाच अमेरिकी आकाशवीरांनी अंतराळात दुसऱ्या अवकाशयानाबरोबर यशस्वीपणे डॉकिंग केलं होतं. पण नंतर जेमिनी 8 वर काहीतरी गडबड झाली. ते स्वतःभोवतीच प्रचंड वेगानं गरगर फिरू लागलं, इतकं की त्यातल्या अवकाशवीरांना भोवळ येऊन त्यांची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती. पण त्यावेळी आर्मस्ट्रॉंग यांनी कसोशीनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. बॅकअप यंत्रणेच्या मदतीनं त्यांनी यानाचा स्वतःभोवती गरगर फिरण्याचा वेग मंदावला आणि मग ते सुखरूप परतले. ही घटना घडल्यानंतर जवळपास वर्षाभरानं रिक आणि मार्क यांना आपले बाबा मरणाच्या दारात जाऊन परत आले असल्याचं समजलं. रिक सांगतो, अर्थात ते समजल्यानंतर सुद्धा आम्हाला आकाशवारीला जाणं किती धोकादायक आहे याची नीटशी कल्पना तेव्हा आलीच नाही. इतकंच काय, पण हे सगळेजण नेमकं काय करतायत आणि त्यातून काय साध्य करायचंय हेही आम्हाला समजलं नव्हतं. अमेरिकेचं अपोलो 11 यान अंतराळात झेपावलं आणि चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झालं. त्या काळात आर्मस्ट्रॉंग यांच्या घरातला माणसांचा राबता वाढला होता. दिनांक 20 जुलै 1969 या दिवशी घरात खूपच माणसं आली होती असं मार्क सांगतो. त्याच दिवशी आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रेन चंद्रावर उतरले. मार्क म्हणतो, आमच्या घरच्या बैठकीच्या खोलीत 26 इंची टेलिव्हिजन होता. त्यावर माझे बाबा आणि ऑल्ड्रेन चालताना आम्ही पाहिले. बाबांनी चंद्राच्या भूमीवर अमेरिकेचा ध्वज फडकावला, पण त्याखेरीज त्यांनी आपल्याबरोबर पर्ड्यू विद्यापीठाचा झेंडा देखील नेला होता. राईट बंधूंनी उडवलेल्या विमानाचे काही छोटे भाग नेले होते, त्यातले काही भाग त्यांनी चंद्रावर ठेवले. चंद्रावरून परत आल्यावर त्या मोहिमेतले सर्वच अवकाशवीर कमालीचे लोकप्रिय झाले. नंतर आर्मस्ट्रॉंग यांनी नासामध्ये अधिक मोठी जबाबदारी स्वीकारली. कालांतराने ते सारच कुटुंब ओहियो राज्यामध्ये गेलं. तिथे आर्मस्ट्रॉंग युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीमध्ये प्राध्यापक झाले. त्यांनी एक शेतजमीन विकत घेतली. तिथे त्यांना निवांतपणा मिळू लागला. मात्र देशभरच नाही तर जगभर प्रसिद्धी मिळाली. नील आर्मस्ट्रॉंग हे तसे गमते गृहस्थ होते. 1969 सालामध्ये त्यांनी लाईफ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मी व्यायाम करत नाही, कारण माझ्या मते प्रत्येकाच्या हृदयाची स्पंदनं किती होणार हे ठरलेलं असतं, त्यामुळे व्यायाम करून त्यातली काही स्पंदनं फुकट घालवणं मला मंजूर नाही. आणि पुढे 1977 सालमध्ये ऑस्ट्रेलियातल्या सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये त्यांचं भाषण होतं, त्यावेळी त्यांची ओळख करून देताना त्यांच्या या मुलाखतीचा उल्लेख केला गेला. त्याबद्दल सांगताना मार्क म्हणतो, नंतर बाबा व्यासपीठावर गेले, त्यांनी आपला कोट काढून खाली टाकला आणि व्यासपीठावरच 20 पुशअप्स काढल्या. खाली टाकलेला आपला कोट अंगावर चढवला आणि थेट आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी मला माझ्या बाबांचा कमालीचा अभिमान वाटला आणि तो ते चंद्रावर गेले त्यापेक्षाही कितीतरी जास्त होता. रिक आणि मार्क यांनी आपल्या बाबांच्या मार्गावरून पुढे न जाता स्वतःची अशी स्वतंत्र वाट निवडली. मार्क सॉफ्टवेअर डेव्हलपर झाला तर रिकने मरीन बायोलॉजी या विषयाचा अभ्यास केला. नंतर मात्र तो आपल्या भावाच्या व्यवसायातच आला. या दोघांनी आपल्या जगावेगळ्या वडिलांच्या जागवलेल्या या मुलखावेगळ्या आठवणी. मित्रमैत्रिणींनो, ह्या आठवणी शब्दबद्ध केल्या होत्या श्रीराम शिधये यांनी. ह्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा.